स्मरावे सदा त्या महायोगियाला, तदाकार भावे तयाचा रूपाला, जयाने मना होत आनंद भारी, तयाचे बघा रूप शेगाव द्वारी, सखा साह्यकारी सुख दुःख येता, गमे सर्वदा एक सर्वास त्राता, जया दर्शना दुःख जाई पळोनी, तयाशी नमस्कार शिगावी जाणी, महाभक्त ते वारीने धन्य होती, जया जैसी इच्छा फले ते ही घेती, पुरावा तिथे भक्त दाही दिशानी, पहा एकदा पंढरी दर्शनानी, उगा बोलावा ना पिटे ढोलते ही, जे मनापटे बोल निस्वार्थ पाही, सदा संगती सज्जना भक्तीची, मने रंगती त्या कथा कीर्तनाती, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही।